इट्स 93.5 वर रेड एफएम वर 8:09 झालंय. द मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत. अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये आजच्या दिवशी इतिहासामध्ये काय झालं होतं. 1890 मध्ये भारतात रविवारच्या साप्ताहिक सुट्टीला सुरुवात झाली होती. आजच्या दिवशी मुंबईतल्या गिरणी कामगार संघटनेनं साप्ताहिक सुट्टीची मागणी केली होती आणि आजच्या दिवसापासून रविवार ही साप्ताहिक सुट्टी म्हणून डिक्लेअर करण्यात आली होती. क्या बात आहे, ग्रेट. सो रविवारला आपण जे खूप जास्त महत्व देतो त्या महत्वामध्ये आजच्या दिनाचा फार महत्वाचा, आजच्या तारखेचा स्पेशली फार महत्वाचा वाटा आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, विचारवंत आणि लेखक पुरुषोत्तम गणेश सहस्त्रबुद्धे यांचा जन्म 1904 मध्ये आजच्याच दिवशी झाला होता. भारताचे माजी भूसेना प्रमुख जनरल जयंतनाथ चौधरी यांचा जन्म सुद्धा आजच्याच दिवशी 1908 मध्ये झाला होता. आजच्याच दिवशी आणखीन एक महत्वाची घटना घडली होती. ऑल इंग्लंड चॅम्पियनशिप जिंकणारे भारताचे पहिले बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण आणि दीपिका पदुकोण हिचे वडील त्यांचा जन्मही आजच्याच दिवशी झाला होता 1955 मध्ये. हॅपी बर्थडे सर. नाशिकमध्ये सुद्धा एक महत्वाची घटना आजच्याच दिवशी इतिहासामध्ये घडली होती. कोणती सांगतो तुम्हाला थोडाच वेळात. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम वर सब तेरा फ्रॉम बागी गाणं येत आहे. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.